जीवन ध्येय समजलेला आणि ते समरसून जगणारा हाडाचा कलाकार। काही प्रश्नांची उत्तरं सहज आणि नेमकी सापडणं अवघड असतं, विशेषतः काही महत्त्वपूर्ण घटना या सहजगत्यात जुळून आलेल्या असतात तेव्हा। घटना घडणं हे अशक्य कोटीतलं नसलं तरी त्या इतक्या सहज साध्य होईल अशाही नसतात। प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी सरांशी अनौपचारिक गप्पा मारण्याचा कार्यक्रम पुस्तकांना चेहरा देणारा माणूस करण्याचा भन्नाट योग हाही असाच विशेष म्हणायला हवा। इच्छा प्रबळ होती तरीही तो योग असा सहज जुळून येईल असं काही मला वाटलं नव्हतं। यासाठी मी पुणे साऊथ रोटरी लिटरेचर क्लबचे मनापासून आभार मानते। पुस्तकांच्या क्षेत्रात मुखपृष्ठकार असं म्हटलं की चंद्रमोहन सरांचं नावच माहीत नाही असा माणूस मिळणं अवघड आहे। सरांच्या कार्याची ओळख करून द्यायची तर आपल्या सगळ्यांसाठीच या दोन ओळी पुरेशा आहेत। हा असा कलाकार आहे की त्यानं केलेल्या मुखपृष्ठांची संख्या पाहिली तर एक स्वतंत्र ग्रंथालय निर्माण होईल। हा असा कलाकार आहे की त्यानं केलेल्या मुखपृष्ठांची संख्या पाहिली तर एक स्वतंत्र ग्रंथालय निर्माण होईल आणि त्यानं काढलेल्या चित्रांची संख्या पाहिली तर संग्रहालय निर्माण होईल आणि त्यानं काढलेल्या चित्रांची संख्या पाहिली तर संग्रहालय निर्माण होईल। इतक्या विपुल प्रमाणात सरांनी काम केलं आहे। कार्यक्रमासाठी म्हणून मी सहज सरांचा बायोडेटा पाहिला तर केवळ चित्रकला या विषयात किती प्रकारे काम करता येऊ शकतं याची कल्पनाच आपण करू शकत नाही, इतकं काम सरांनी केलं आहे। गप्पातून उलगडत गेलेले चंद्रमोहन सरांचे विचार हे मला खूपच प्रभावशाली वाटले। आतापर्यंत चित्र काढणं म्हणजे जे दिसतं ते काढणं असा समज होता आणि शाळांमध्ये अगदी कला महाविद्यालयांमध्ये सुद्धा तसंच शिकवलं जातं, पण चित्रकला ही आतून बाहेर येणारी अभिव्यक्ती आहे हा त्यांचा विचार मला फार महत्त्वाचा वाटला। आणि मग लक्षात आलं की त्यांची चित्र असोत किंवा मुखपृष्ठ असोत या सगळ्यांमध्ये मानवी मनाचा, त्यातही अंतर्मनातल्या घडामोडींचा प्रभाव, त्याचा आकर्षण स्पष्टपणे का जाणवतं। रेषा, चित्रातला अवकाश यांबाबत बोलताना त्यांनी चित्रकला आणि संगीत यातलं साम्य सांगितलं। तेव्हा कलाकार म्हणून आपल्या आवडत्या कले इतकंच इतर कलांचाही अभ्यास असणं आणि त्यांचा आस्वाद घेणं किती महत्त्वाचं आहे हे प्रकर्षाने जाणवलं। अजून या संवादातली मला आवडलेली गोष्ट म्हणजे चित्र किंवा शिल्प यात मोकळं अवकाश असायला हवं, म्हणजे आस्वादकाला त्याच्यात सहज सहभागी होता येतं आणि ते अवकाश तो त्याच्या परीने भरतो। एक कलाकार म्हणून कलाकृती साकारताना तिचा प्रेक्षकाशी असणाऱ्या भावबंधाचा विचार कसा आणि कुठपर्यंत करता यायला हवा हे दुर्दैवानं कधीच कुठल्याच कलाशाखेत सांगितलं जात नाही, पण या संवादातून ते सहज उलगडलं। विचारांची सुस्पष्टता किती असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी चित्रकारच होणार आणि मला फक्त उत्तम चित्रच काढता येतात तेव्हा मी त्यातच काम करणार हे सरांनी अगदी शालेय वयातच ठरवलेलं होतं आणि त्यानुसारच त्यांनी त्यात उत्तम कारकीर्द घडवलीही। इतकंच नव्हे तर ते उत्तम लेखकही आहेत। नुकतंच त्यांचं बिटवीन द लाईन्स हे त्यांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडणारं पुस्तक आलं आहे। आपल्या कलेची, कला क्षेत्राची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं इतकाच त्या लेखनामागचा उद्देश नसून आपल्या निर्मितीची कारणं शोधणं, चित्रातून व्यक्त होऊनही जे उरलं आहे ते शब्दातून व्यक्त करणं हा त्यांच्या लेखनाचा मूळ हेतू आहे, जो प्रत्येकानं करायला हवा. अलीकडे इकिगाई हा प्रकार तरुणात खूपच लोकप्रिय झाला आहे. मला वाटतं चंद्रमोहन सरांनी अगदी लहानपणीच आपला इकिगाई ओळखला होता. आणि फक्त त्यासाठीच ते काम करत राहिले, करत आहेत. जगरहाटीला शक्यतो मान्य न होणारा आपला आतला आवाज दडपून न टाकता तो ठामपणे मांडणारा आणि त्यात यशस्वी होणारा हा कलाकार मला फारच भावला, कारण मीही याच कलाक्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे अशी गप्पा मारण्याची संधी हा माझ्यासाठी एक सुवर्णयोगच म्हणायला हवा. लेखिका आहेत रोटेरियन तृप्ती कुलकर्णी.